उपासना कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आजच्या उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण बरे आहात ना श्रोत्यानो? काय करीत आहात? कामामध्ये व्यस्त आहात किंवा गप्पा गोष्टी करीत आहात? होऊ शकतं की आपण फार थकलेले आहात आणि झोपण्याच्या तयारीत आहात. परंतु श्रोत्यानो, थोडा वेळ थांबा, आपापल्या रेडिओजवळ या आणि परमेश्वराचं वचन ऐका आणि त्यानंतर झोपी जा. परमेश्वर व्यक्तिगतपणे आपणाशी बोलणार आहे. तर सर्वप्रथम आपल्या मनाच्या तयारीकरिता मी सादर करीत आहे एक मधुर गीत.
सुंदर दिवस
आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तू जो सर्वसृष्टीचा निर्माण करता आहेस, संपूर्ण सृष्टीवर ज्या तुझे नियंत्रण आहे, त्या तुझ्या समोर आम्ही नतमस्तक होत आहोत. प्रभुदयाळा, पुन्हा एक वार तू आम्हाला प्रसंग दिलेला आहेस की आम्ही तुझं वचन ऐकू शकतो. तुझ्या वचनाच्याद्वारे आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वाद प्राप्त करू शकतो, आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक अशा गोष्टी शिकू शकतो. ही तुझी दया आहे प्रभू, तुझी कृपा आहे. आम्ही तुझे आभारी आहोत, कारण तू अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये रुची घेत आहेस. आम्ही चुकतो प्रभू, तुझ्यापासून दूर जातो, तुला आम्ही अनेकदा दुखवलेला आहे, परंतु तू आमची क्षमा करतोस, आम्हाला पुन्हा जवळ घेतोस. आम्ही तुझे आभारी आहोत पवित्र बापा. आज आमच्यामध्ये अनेक लोक असे आहेत जे शरीराने कमजोर आहेत, भयंकर अशा आजारांनी पीडित आहेत. प्रत्येकाची स्थिती तुला ठाऊक आहे. तू आपल्या पवित्र हाताचा स्पर्श कर आणि त्यांना आरोग्य पुरेव. अनेक आहेत जे दुष्टात्म्यांनी पीडित आहेत, अनेकांना प्रभू वाईट व्यसने आहेत, अनेक कुटुंबांमध्ये शांती नाही, भांडणं आहेत, गैरसमज आहेत. प्रत्येकावर तू दया कर, प्रत्येकाची तू सुटका कर. आणि हो दे प्रभू की आज प्रत्येकाला सत्य कळावे, येशू ख्रिस्ताची आणि त्यांची ओळख पटावी, आणि त्यांना सुद्धा तारणाचा अनुभव प्राप्त व्हावा. ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत, तू आमच्या सोबत हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही पवित्र शास्त्राच्या पहिल्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि हे पुस्तक आहे उत्पत्ती. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनाला मी मागच्या कार्यक्रमामध्ये आपणासाठी वाचले होते आणि थोडक्यात त्या वचनाचे स्पष्टीकरण मी आपणाला करून दिले होते. पुन्हा एक वार हे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. देवाने जर उत्पत्तीविषयी विज्ञानाद्वारे उत्तर दिले असते तर मोशीच्या काळातल्या किती लोकांना ते समजले असते आणि आपल्या या आजच्या काळातही किती लोकांना ते समजले असते. आम्ही लक्षात ठेवायला हवे श्रोतांनो की पवित्र शास्त्र केवळ विद्वान बुद्धिमान लोकांसाठीच फक्त लिहिण्यात आलेले नाही तर ते प्रत्येक युगातल्या व प्रत्येक देशातल्या सर्वसाधारण साध्या लोकांसाठीही लिहिण्यात आले. जर ते मोशेच्या काळातील विज्ञानाच्या भाषेत लिहिण्यात आले असते तर त्याचा स्वीकार करण्यात आला नसता. म्हणून अनेक लोकांनी विश्वाच्या निर्मितीच्या संदर्भात अनेक सिद्धांत तयार केलेले आहेत. त्यापैकी हे जग माया आहे असाही एक सिद्धांत आहे. परंतु जे आम्ही आमच्या पाचही संवेदनांनी अनुभवू शकतो त्याला आम्ही माया म्हणून दूर ढकलून देऊ शकत नाही. काहींच्या मते विश्वाची निर्मिती शून्यातून झाली. पवित्र शास्त्राची निर्मितीविषयीची भूमिका हीच आहे. परमेश्वराने या विश्वाला शून्यातून निर्माण केले. दुसरे एक मत असे आहे की हे विश्व सार्वकालिक स्वरूपाचे आहे आणि त्याला सुरुवात किंवा प्रारंभ नाही. आणि काहींच्या मते हे विश्व निर्माण करण्यात आले आहे आणि या मतातूनच अनेक सिद्धांत उदयास आले आहेत. या सर्व सिद्धांतांचा थोडक्यात आढावा जर आपण घेत बसलो तर आम्हाला वेळ पुरणार नाही. याशिवाय आमच्या अभ्यासाच्या मूळ ध्येयापासून आमचे लक्षही विकेंद्रित होईल. या सिद्धांताचे तात्पर्य हे आहे की शेकडो वर्षांच्या कालावधीत वैज्ञानिकांनी तर्कांवर आधारित असे जगाच्या निर्मितीचे जे सिद्धांत मांडले ते पवित्र शास्त्रातील निर्मितीच्या विधानाशी विरोध दाखवणारे आहेत. आम्ही याबाबतीत विचार करीत असताना हे सत्य लक्षात ठेवायला हवे श्रोतांनो की देवाने निर्माण केलेल्या या विश्वामध्ये अनेक अद्भूत व गूढ अशा गोष्टी आहेत ज्याचा कणभरही शोध अजून आम्हाला लागलेला नाही. मानवाने जरी अवकाशात झेप घेऊन चंद्रावर पाऊल टाकले असले तरी या अमर्याद विश्वाच्या तुलनेत त्याचे ज्ञान अगदी तोकडे आहे आणि त्याची ज्ञानाची झेपही फार मोठी नाही. विज्ञान आमच्या भौतिक प्रगतीसाठी चांगले आहे यात वाद नाही. परंतु विज्ञान आम्हाला सर्वच गोष्टींची उत्तरे देऊ शकत नाही. मानवी जीवनात व या विश्वात अशा अनेक गूढ गोष्टी आहेत की त्यांच्याबाबत विज्ञान निरुत्तर आहे. अशा वेळेस त्या गूढ गोष्टींविषयी पवित्र शास्त्राने जी उत्तरे दिली आहेत त्यांचा विश्वासाने स्वीकार करणे एवढाच पर्याय आमच्यासमोर आहे. या विश्वाच्या निर्मितीविषयी एक गोष्ट अतिशय स्पष्ट व उघड आहे की त्याच्या सर्व प्रक्रियांना एका विशिष्ट व्यवस्थेमध्ये बांधणारी एक अतिमानवी शक्ती आहे आणि तिच्या निर्देशानुसार या विश्वाचे चक्र फिरत राहते. हे सत्य आपण बुद्धीने व विश्वासाने स्वीकारायला हरकत नाही. प्रारंभी देवाने आकाशे व पृथ्वी निर्माण केली. हे वचन मला अर्थपूर्ण वाटते. देवाने या विश्वाची निर्मिती केली ती त्याने शून्यतेतून केली आणि ती केव्हा केली हे कोणालाही माहिती नाही. देवाजवळ सर्व काळ आहे. तो आदी व अंत आहे आणि हे विश्व अस्तित्वात येण्यापूर्वी तो काय करीत असावा असे तुम्हाला वाटते? तो निर्मितीच्या कार्यात व्यस्त असावा. त्याने त्याविषयी आम्हाला अधिक काही सांगितलेले नाही. परंतु या पृथ्वीवरच्या माणसाने आपल्याला सर्व माहीत आहे त्यापेक्षा अधिक ज्ञान असल्याचा दावा करणे मूर्खपणाचे आहे. स्तोत्रसहिता 8:3 आणि त्यानंतर 19:1 सांगतो, आकाशे देवाच्या हाताचे काम, चंद्रवतारे त्याचे अंगुली कृत्य आहेत आणि आकाश देवाचा महिमा वर्णिते व अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. याप्रमाणे आम्ही या विश्वाच्या निर्मितीकडे पाहायला हवे आहे. पौलानेही देवाच्या निर्मितीचा संदर्भ रोमकरासपत्र याच्या पहिल्या अध्यायातील 20 दिलेला आहे. रोमकरासपत्र 1 अध्याय आणि 20 वचन. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थाहून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये। श्रोत्यानो, पृथ्वीच्या निर्मितीचा उत्पत्तीमधला वृत्तांत आम्ही विश्वासाने स्वीकारायला हवा। या वृत्तांताची तुलना आम्ही निर्मितीच्या वृत्तांतांशी केली तर त्यांच्यातला फरक फार स्पष्ट दिसतो, आणि हे वृत्तांत उत्पत्तीच्या वृत्तांताचे भ्रष्ट रूप असावे असे वाटते। उदाहरणार्थ, बाबिलोन देशातील निर्मितीच्या वृत्तांताचे शिलालेख आम्हाला अगदी वेगळे माहिती सांगतात। या वृत्तांतानुसार सुरुवातीला अस्ताव्यस्तता व उजाडी होती, परंतु पवित्र शास्त्रातील वृत्तांताची सुरुवात विश्वापासून परिपूर्णतेपासून होते। प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी अस्तित्वात आणली। बाबिलोनच्या वृत्तांतामध्ये अनेक देवांचे वर्णन आहे, तर पवित्र शास्त्रात एका देवाचे सत्य सांगण्यात आले आहे। त्या वृत्तांतानुसार विश्वाची निर्मिती एका कलाकाराचे काम आहे, तर पवित्र शास्त्र सांगते की देवाने विश्व अस्तित्वात आणले। तो पवित्र त्राता आहे, निर्माता आहे। या वृत्तांतांमधले असे अनेक फरक आम्हाला दाखवता येतील। उत्क्रांती वादाला मी नाकारते, कारण हे तत्वज्ञान देवाला नाकारते व प्रगटीकरणही नाकारते। माणसाच्या पतनाचे सत्य ते नाकारते आणि पापाच्या सत्यालाही ते नाकारते। हे तत्वज्ञान प्रभू येशूच्या कुमारी मातेपासून झालेल्या जन्मालाही नाकारते। म्हणून मीही श्रोत्यानो या तत्वज्ञानाला नाकारते। हे तत्वज्ञान मानवी जीवनातल्या अनेक क्षेत्रांमध्ये प्रवेश करू शकत नाही आणि जीवन व मानवता यांच्यातील दरी ते सांधू शकत नाही। पवित्र शास्त्रातील निर्मितीचा वृत्तांत विश्वसनीय आहे, आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की देवाने या विश्वाची निर्मिती स्वानंदासाठी केली। निर्मिती करण्यात त्याला आनंद वाटला। याचे मुख्य कारण हे की देव प्रेम स्वरूप आहे, आणि आपले प्रेम त्याने आपल्या निर्मितीद्वारे व्यक्त केले आहे। त्याला त्याच्या निर्मितीच्या कृत्याविषयी आनंद झाला। त्याने या विश्वाची निर्मिती करण्याचे दुसरे कारण म्हणजे त्याचे स्वतःचे गौरव। त्याने ही निर्मिती स्वतःच्या गौरवासाठी केली। आपण योबाचे पुस्तक 38 अध्याय आणि 7 वचनामध्ये वाचतो की जेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी एकत्र मिळून गायले आणि देवाच्या मुलांनी हर्षनाद केला। तसेच यशयाचे पुस्तक 43 अध्याय आणि 7 वचनात परमेश्वर म्हणतो, ज्याला मी आपल्या महिम्यासाठी अस्तित्वात आणले आहे। देवाने श्रोत्यांनो या विश्वामध्ये मानवाची निर्मिती सहभागितेसाठी केली, आणि त्याने माणसाला यंत्र मानव बनवले नाही, तर स्वतःची स्वतंत्र इच्छा असलेला मानव बनवले, एक निर्मिती बनवले। त्याने स्वतःहून देवावर प्रीती करून त्याची सेवा करावी अशी देवाची त्याच्याविषयी इच्छा होती। आजही आपण स्वेच्छेने ख्रिस्ताचा तारक म्हणून स्वीकार करून देवाबरोबरची आमची भंगलेली सहभागिता सुरळीत करू शकतो। आपण वाचले की प्रारंभी देवाने आकाशे व पृथ्वी निर्माण केली। या ठिकाणी निर्माण करणे या क्रियापदासाठी मूळ हिब्रू शब्द 12 हा आलेला आहे, व त्याचा अर्थ शून्यातून निर्माण करणे असा होतो, आणि उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात त्याचा उपयोग केवळ 3 वेळा करण्यात आलेला आहे। तो पहिल्या 21 आणि 27 वचनात केलेला आम्हाला आढळतो। तसेच देवाने पृथ्वीला वेगळे असे निर्माण केले, कारण ती सर्व मानवजातीचे राहण्याचे ठिकाण बनणार होती। आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की तुम्ही व मी देवाची निर्मिती आहोत, आणि त्याची निर्मिती आम्ही आहोत म्हणून आम्ही त्याचे काही देणे लागतो, आणि याची आठवण आम्ही ठेवायला हवी। आता आपण दुसरं वचन वाचूया, आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता। मला असं वाटतं श्रोतांनो की या वचनामध्ये व पहिल्या वचनामध्ये एक अंतर असावे, ज्याच्या दरम्यान एक मोठी आपदा घडलेली असावी, आणि या मतासाठी पुष्कळ पुरावे आहेत। चंद्रावर जी अस्ताव्यस्तता सापडलेली आहे ती एक पुरावा आहे, आणि आपण वाचलेल्या वचनामध्ये पृथ्वीवरील उजाडीचा उल्लेख आहे। पृथ्वीचा येथे उल्लेख आहे कारण येथेच माणसाची वस्ती होणार होती। ती उजाड व अस्ताव्यस्त होती असे सांगण्यात आले आहे. जलाशयावरील अंधार देवाची गैरहजेरी दाखवितो. पृथ्वी उजाड किंवा आकार विरहित व अस्ताव्यस्त किंवा शून्य होती असे सांगितलेले आहे. आकार विरहित या शब्दासाठी मूळ ग्रीक शब्द आहे तोहू, म्हणजे उजाड, आणि शून्य ह्या शब्दासाठी मूळ हिब्रू शब्द आहे बोहू, म्हणजे काहीही नसलेली, अस्ताव्यस्त. आता यशयाचे पुस्तक 45 अध्याय 18 वचनातील भविष्यद्वाणी काय सांगते ते ऐका. यशयाचे पुस्तक 45 अध्याय आणि 18 वचन. तर ज्याने आकाशे अस्तित्वात आणली, ज्या देवाने पृथ्वी निर्माण केली व घडली, ज्याने ती स्वतः स्थापिली आणि उजाड अशी अस्तित्वात आणली नाही, ज्याने ती वस्ती करण्यासाठी निर्माण केली, तो यहोवा असे म्हणतो. आपण वाचले श्रोत्यानो की देवाने पृथ्वी उजाड अशी अस्तित्वात आणली नाही. येथे पुन्हा तोच तोहू हा शब्द वापरण्यात आलेला आहे. देवाने जेव्हा विश्व निर्माण केले तेव्हा त्याने ते उजाड व अस्ताव्यस्त असे निर्माण केले नाही, असे यशया संदेष्टा सांगतो. परंतु ते विश्व उजाड व अस्ताव्यस्त बनले. देवाने पृथ्वी निर्माण केली, तो या उजाड विश्वाकडे आला आणि त्याने त्याला मानवजातीसाठी राहण्याकरिता लायक असे बनवले. आधुनिक संशोधन आम्हाला सांगते की केवळ पृथ्वीच असे ठिकाण आहे की जेथे मानव राहू शकतो. मला खात्रीने वाटतं की आपण वाचलेल्या उत्पत्तीतली वचने सांगत आहेत की पृथ्वी उजाड व अस्ताव्यस्त बनली. जसं आज चंद्र ओबड धोबड आहे तशी पृथ्वी बनली आणि देवाचा आत्मा जलाशयावर हालत राहिला. त्यानंतर देवाने पृथ्वीला मानवाच्या वस्तीसाठी योग्य बनवले. दरम्यान काय झाले याचा विचार आता आपण करीत आहोत. आपण वाचले की देवाचा आत्मा जलावर हालत राहिला, म्हणजे त्याने जलावर पाखर घातली असे आपल्याला म्हणता येईल. पवित्र आत्म्याची सेवा या ठिकाणी सुरू झालेली दिसते. तो पुनर्निर्मिती करतो आणि आमच्याही बाबतीत तो पुनर्निर्माणचे कार्य करतो. आपल्याला प्रभू येशूने काय म्हटले ते आठवतच असेल. त्याने म्हटले योहान कृषुभवर्तमान 3:5 पाण्याने व आत्म्याने जन्मल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात कोणाचा प्रवेश होत नाही. देवाचे वचन हे पाणी होय आणि पवित्र आत्मा त्याचा लेखक आहे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. आपण पहिल्या वचनात विश्वाची निर्मिती पाहिली, दुसऱ्या वचनात पृथ्वीला बसलेले प्रचंड हादरे पाहिले आणि आता तिसऱ्या वचनातून 31 वचनापर्यंत आपण पृथ्वीची रचना पाहणार आहोत. श्रोत्यांनो या ठिकाणी मी आपले अनेक बाबींकडे लक्ष वेधणार आहे. निर्गमचे पुस्तक 20:11 सांगितलेले आहे. निर्गमचे पुस्तक 20:11 कारण 6 आकाश व पृथ्वी व समुद्र व त्यामध्ये जे आहे ते सर्व निर्माण केले. येथे देवाने जे काही आधीपासून होते त्यापासून पुनर्निर्मिती केली असा अर्थ अभिप्रेत आहे. देवाने जीवाची निर्मिती करून त्याला पृथ्वीवर ठेवले आणि त्याने पृथ्वीसाठी मानवाला निर्माण केले. आणि आम्ही स्वतः मानव असल्याने हा निर्मितीचा वृत्तांत आमच्यासाठी महत्वाचा आहे. 1:3-5 पहा काय सांगतात. तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा पहिला दिवस. श्रोत्यांनो हा एक दिवस 24 असावा या व्यतिरिक्त त्याचा दुसरा अर्थ होऊ शकेल असे मला वाटत नाही. लक्षात घ्या, परमेश्वर म्हणाला प्रकाश हो दे आणि या अध्यात आपल्याला हो देत हा शब्द आढळतो. अंतराळ हो, जले एक ठिकाणी एकवट हो, ही पृथ्वी उपजवो वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या या वाक्यांना कोणी निर्मिती कार्याच्या 10 असे म्हटले आहे. या दैवी 10 आहेत. देव बोलला प्रकाश हो. देवाच्या बोलण्याविषयी आम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी सांगण्यात आले आहे. पवित्र शास्त्रात नमूद केलेले हे देवाचे पहिले बोल आहेत. आपण वाचूया श्रोत्यांनो 1:6. मग देव बोलला जलांच्या मध्यभागी अंतराळ हो व ते जलास दुभागणारे हो. अंतराळासाठी हिब्रू शब्द आहे रकिया. म्हणजे अंतराळ. परमेश्वराने आधी जलांना क्षितिज समांतर असे विभागले. आमच्या खाली व आमच्या वरती जले आहेत. सातवं वचन सांगतं, असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलास वेगळे केले आणि तसे झाले. हवाई बेटांमध्ये प्रत्येक वर्षी 200 इंचापेक्षा अधिक पाऊस पडतो. जर एवढा पाऊस जमिनीवर पडू शकतो तर वरती पुष्कळ पाणी असायला हवे. परमेश्वराने जले, अंतराळावरची जले व अंतराळाखालची जले अशी विभागली. आठवं वचन, देवाने अंतराळास आकाश म्हटले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा दुसरा दिवस. पवित्र शास्त्रात 3 आकाशांचा उल्लेख केलेला आहे. प्रभू येशूने आकाशातल्या पक्ष्यांचा उल्लेख केला आहे, ते एक आकाश मला वाटते. या वचनात या आकाशाचा उल्लेख केलेला आहे. नंतर आकाशातल्या ताऱ्यांचा उल्लेख आहे, हे दुसरे आकाश आहे. आणि नंतर जेथे परमेश्वर वस्ती करतो ते तिसरे आकाश आहे. आभाळ आकाशाची पहिली पातळी आहे, जेथे पक्षी उडतात आणि ढग गर्दी करतात. आपण आता उत्पत्तीचे पुस्तक 1:9-10 वाचूया. मग देव बोलला, आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय हो व कोरडी जमीन दृष्टीस पडू, आणि तसे झाले. नंतर 10 वचन, देवाने कोरड्या जमिनीस भूमी म्हटले व जलांच्या संचयास समुद्र म्हटले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. यामध्ये श्रोत्यांनो अतिशोक्त असे काही नाही. या वचनातून आम्हाला समजते की पृथ्वीच्या ज्या पृष्ठभागावर आपण राहतो तो पृष्ठभाग पाण्याने झाकलेला होता. फार पूर्वी पृथ्वीवर देवाचा न्याय आला होता, त्याचा हा एक पुरावा आहे. आणि त्याविषयी आम्हाला काही एक ठाऊक नाही. देवाने आम्हाला इथे फारच थोडे सांगितलेले आहे, परंतु आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा इतके त्याने निश्चितच सांगितले आहे. देवाने कोरडी भूमी करून तिला पृथ्वी म्हटले. ही जागा त्याने माणसाच्या वस्तीसाठी तयार केली. 11 वचन, तेव्हा देव बोलला, हिरवळ, बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजव, आणि तसे झाले. परमेश्वराने पृथ्वीवर वनस्पती जीवन निर्माण केले, कारण जल प्रलय होईपर्यंत माणूस शाकाहारी होता. वनस्पती जीवनाची निर्मिती देवाने तिसऱ्या दिवशी केली. आता 12-13 वचने पहा, हिरवळ आपापल्या परी बीज देणारी वनस्पती व आपापल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली व हा तिसरा दिवस. पुढे 14 वचन सांगतं, मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत, त्या चिन्हे ऋतू दिवस व वर्षे दाखविणाऱ्या होत. देवाने सूर्य व चंद्र यांना निर्माण केले व त्यांच्या जागी नेमले. पुढे 15-16 वचने पहा, पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होत, आणि तसे झाले. देवाने 2 मोठ्या ज्योती केल्या, दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी मोठी ज्योती आणि रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी लहान ज्योती, आणि त्याने तारेही केले. जॉन वेस्ली या व्यक्तीने, जो देवाचा सेवक होता, त्याने म्हटले, देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली आणि ती त्याने अपूर्ण प्रयत्न म्हणून केली नाहीत, त्याने तारेही निर्माण केले. श्रोत्यांनो, सूर्य चंद्र व ग्रह तारे यांना देवाने जी गती व जो क्रम लावून दिला तो कितीतरी सुयोग्य व आमच्यासाठी लाभदायक आहे. या अनुक्रमाशिवाय असलेले सूर्य चंद्र ग्रह तारे आमच्या कल्पना शक्तीपलीकडचे आहेत, परंतु ते सर्व स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे देवाचे अंगुली कृत्य आहेत. अशा निर्माणकर्त्या देवाला आम्ही निर्मितीमध्ये का शोधावे? आणि हे त्याने आपल्या बुद्धी चातुर्याने निर्माण केलेले ग्रह तारे तुमच्या व माझ्या जीवनाचा क्रम आणि दिशा ठरवतात आणि आमच्या जीवनावर प्रभाव टाकतात, असा गैरसमज आपण का बाळगावा? देवाने जसे तुम्हाला व मला निर्माण केले तसेच ग्रह ताऱ्यांनाही निर्माण केले. आणि आम्ही तर खुद्द देवाच्या प्रतिमेप्रमाणे असल्यामुळे आम्ही देवासाठी अधिक मूल्यवान आहोत, हे आम्ही कदापि विसरायला नको. निर्मितीची पूजा करण्यापेक्षा ज्याने मोठ्या सुज्ञतेने निर्मितीला अस्तित्वात आणले त्या यहोवा देवाची आम्ही आराधना करायला हवी. 17-18 वचने पहा काय सांगतात, पृथ्वीवर प्रकाश पाडावा, दिवस व रात्र यावर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार यास भिन्न करावे म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने प्रकाश व अंधकार यांच्यात भेद केला. आजही काही लोक विचारतात, बरे व वाईट यात काय फरक आहे? चांगले व वाईट यांच्यामध्ये देवाने फरक केला आहे, आणि आम्हाला चांगले व वाईट समजावी याकरिता देवाने काही तत्व पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. जसे प्रकाशाला अंधकारापासून वेगळे केले, तसेच त्याने चांगल्या व वाईटामध्ये भेद केलेला आहे. नंतर उत्पत्तीचे पुस्तक पहिला अध्याय 19 आणि 20 वचने सांगतात, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा चौथा दिवस. 20 वचन, मग देव बोलला, जीव जंतूच्या थव्यांनी जले भरून जावोत, आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उडाण करोत. ज्याप्रकारे देवाने जलचर व पक्षी निर्माण केले, त्याप्रकारे कोणीही जीवधारी प्राण्यांची निर्मिती करू शकत नाही. श्रोतांनो, मानव अनेक प्रयत्न करीत आहे, परंतु तो देवाची बरोबरी करू शकत नाही. 21 वचन, प्रचंड जलचर, जलात गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने ही सर्व निर्मिती आपल्या बुद्धी चातुर्याने केली व ती चांगली असल्याने त्याने त्यामध्ये आनंद केला. अशा प्रकारे देवाने 5व्या दिवशी ही निर्मितीचे कार्य केले. पुढे 6व्या दिवसाविषयी आपण 26व्या वचनामध्ये वाचतो, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. देवाने मनुष्याला पृथ्वीवर अधिकार दिला याचा अर्थ असा नाही की त्याने त्याला माळी बनवले. आपण नंतर पाहणारच आहोत की देवाने माणसावर निर्मितीच्या संदर्भात काही जबाबदारी सोपून दिली. पुढच्या कार्यक्रमात ह्याविषयी आपण विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल अॅड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल अॅड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.